आता पुढील नोंदींकडे वळूया. पहिली नोंद आहे नाक, अर्थात नोज. नाक हे माणसाच्या चेहऱ्यावर मध्यभागी असलेलं एक इंद्रिय आहे. गंधज्ञानासाठी आणि श्वासोच्छवासासाठी नाक उपयोगी असतं. शरीराच्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी नाक एक इंद्रिय असून श्वसन संस्थेतील एक भाग आहे. प्राणीसृष्टीमध्ये नाक ही संज्ञा खऱ्या अर्थाने स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्राण्यांसाठी वापरली जाते. नाकाच्याद्वारे हवा श्वसन मार्गातून फुफ्फुसामध्ये आत शिरते, तसंच बाहेर टाकली जाते. नाकामुळे गंधाची स्वादाची जाणीव होते. आवाजाच्या अनुस्पंदनात नाकाचा वापर केला जातो. शरीर रचनाशास्त्राच्या दृष्टीनं नाकाचे 2 भाग पडतात, 1 बाह्यनाक आणि 2 अंतर्गत नाक, नासा गुहा. हे दोन्ही भाग एकमेकांशी सलग असतात. बाह्यनाक अस्थि आणि कास्थी या दोन्हीनी मिळून बनलेलं असतं आणि अस्थींचा भाग प्रामुख्यानं प्रत्येक बाजूला नासास्थी आणि वरच्या जबड्याच्या हाडाचा ललाटीय प्रवर्ध यांनी मिळून बनतो. कास्थीमय भाग अनेक मोठ्या आणि छोट्या कास्थींनी बनलेला असतो. या कास्थींमुळे नाकाला आकार येतो. या कास्थींना आणि काही स्नायूंना असं जोडलेलं असतं. त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे नाकपुड्या विस्फारता येतात. नासागुहा ही नासापटल नावाच्या पडद्यानं उभी विभागलेली असून त्याच्यामुळे नासागुहेचे उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असे भाग पडतात. संपूर्ण नाक 2 अग्रनासांच्याद्वारे बाह्य वातावरणात उघडलेलं असतं. ही अग्रनासाद्वारे नाकपुड्यांच्या टोकाला असतात. नागपुड्या मागील 2 बाजूस 2 पश्चनासांद्वारे नासाग्रसनीत उघडतात. नासाग्रसनी हा श्वसन संस्थेचा भाग आहे. प्रत्येक नागपुडी 5 ते 7 सेंटीमीटर उंच असून नागपुडीचे ऊर्ध्व, निम्न, अभिमध्य आणि बाजूच्या 2 भिंती असे भाग असतात. नासापटल हा अस्थि आणि कास्थींचा पडदा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना श्लेष्म कलेचे अस्तर असते. हा क्वचित मध्यभागी असून बहुतांशी वेळेला उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकलेला असतो. नाकाच्या बाजूच्या दोन्ही भिंती अनियमित असतात कारण प्रत्येक नागपुडीतील 3 नासा शंखास्थी असतात. त्यांची रचना एकावर एक असलेल्या कप्प्यांप्रमाणे असते. नागपुड्यांना नासा मार्ग असंही म्हणतात. नासा मार्ग प्रथम कठीण तालू आणि नंतर मृदू तालू याच्यामुळे अन्न मार्गापासून वेगळा झालेला असतो. नासा मार्गाचे सुरुवातीचा भाग प्रघाण, मधला श्वासोच्छवासासाठी उपयोगी पडणारा असा भाग आणि आतील गंधग्राही भाग असे 3 भाग पडतात. प्रघाणामध्ये बाह्य त्वचेचे अस्तर असून तेथे केस असतात. तेथे त्वचा ग्रंथींचे स्त्राव सुद्धा सोडले जातात. त्यामुळे श्वास घेताना हवेतील धुलीकण, तंतू इत्यादी सुरुवातीला रोखलं जाऊन हवा स्वच्छ होऊन आणि गाळून आत जाते. मधल्या श्वासोच्छवासासाठी उपयोगी पडणाऱ्या भागावर वाहिनीवंत श्लेष्म कलेचे अस्तर असते. गाळलेली हवा तेथे ओलसर आणि गरम करून फुफ्फुसांकडे पाठवली जाते. नासा मार्गाचा 3रा भाग गंधवाही असतो. तो वरच्या मागील बाजूस असतो. त्यावर गंध उपकलेचे अस्तर असते. यात गंधग्राही पेशी असतात. हवेत मुक्त झालेल्या वायू अवस्थेतील गंधरेणूंमुळे या ग्राही पेशी उत्तेजित होतात. या ग्राही पेशी गंधाद्वारे निर्माण झालेले आवेग गंधचेतांमार्फत मेंदूंच्या गंधपाली म्हणजे मेंदूचा असा भाग जिथे वासाची जाणीव होते बरं भागाकडे जातात. त्यामुळे गंधाची जाणीव होते. नासापटलाच्या खालच्या पुढील बाजूला रक्तवाहिन्यांचे आधारहीन जाळे असते. या ठिकाणी बऱ्याच वेळा पटकन रक्तस्त्राव होतो. नाकाच्या आजूबाजूच्या अस्थींमध्ये असणाऱ्या पोकळ्यांना नासा कोटरे असं म्हणतात. नाकासंबंधी सर्दी म्हणजे पडस हा विकार होतो. जेव्हा सर्दी होते ना तेव्हा नासा मार्गातील श्लेष्मल पटलाचा दाह होतो. ग्राही पेशी उत्तेजित होत नाहीत आणि आवेग गंधपालीपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी गंधांची जाणीव होत नाही. परिणामी सर्दीमुळे श्वासनलिका दाह आणि न्यूमोनिया यांच्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय घोणा अथवा घोळणा, फुटून रक्त येणं हा विकार उद्भवू शकतो. लहान मुलांच्या नाकात काही वेळेला खडे, कागदाचे तुकडे इत्यादी वस्तू अडकतात ना. अशा वस्तू अधिक वेळ राहिल्यास नाक दुखतं आणि एकाच नाकपुडीतून पूयुक्त स्त्राव बाहेर पडतो. काही वेळेला नासापटल एका बाजूला झुकतं. अशा विकृती शस्त्रक्रियेने बऱ्या करता येतात. नासाकोटरांमधील श्लेष्म पटलांच्या दाहयुक्त सुजेला नासाकोटर शोथ असं म्हणतात. विषाणूंचे संक्रमण, अधिहर्षता इत्यादी कारणांमुळे हा विकार उद्भवतो. नासाकोटरे निरोगी राहण्यासाठी रोमल पेशींच्या केसांची हालचाल आणि कोटरांची छिद्रे बंद न पडणे आवश्यक असते. मानवाच्या नाकाच्या आकारात विविधता आढळून येते. ही विविधता विशिष्ट वंशाची लक्षणे म्हणून ओळखली जातात. कॉकेसॉइड अशा वंशामध्ये नाक सामान्यतः सरळ, अरुंद आणि टोकदार पुढे आलेलं असतं. निग्रॉइड वंशामध्ये ते रुंद, बस्कट आणि पसरट असतं. मॉंगोलॉइड वंशात नासा सेतू सखल आणि नागपुड्या मध्यम अशा स्वरूपाच्या पसरट असतात. ऑस्ट्रेलियन वंशामध्ये नाक रुंद असते तरी बस्कट आणि पसरट नसते. आता काही प्राण्यांमधील वैशिष्ट्यांचा आपण विचार करूया. पक्ष्यांमध्ये नाकाचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसनासाठी होत असला तरी पक्ष्यांच्या मध्ये दृष्टी तीक्ष्ण असल्यामुळे गंधज्ञानाला फारसं महत्व नाही. सरीसृप आणि उभयचर प्राण्यांमध्ये नाकाचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसनासाठी होतो. कास्थी मत्स्य आणि अस्थी मत्स्य या माशांमध्ये नाकाचा उपयोग गंधज्ञानासाठी होतो मात्र श्वसनात होत नाही. सायक्लोस्टोमाटा या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये जंभहीन प्राण्यांचा समावेश होतो. त्यांचे लॅम्प्री आणि हॅगफिश हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी लॅम्प्रीमध्ये डोक्यावर मध्यभागी एक नासाद्वार असून ते ग्रसनीशी जुळलेले नसते, त्यामुळे त्याचा उपयोग केवळ गंधज्ञानापुरता होतो. हॅग फिशमध्ये नासाद्वार मुस्कटाच्या टोकाला असतं. ते ग्रसनीशी जोडलेलं असल्यानं त्याचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसन यांच्यासाठी होतो. अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये नाक हा वेगळा अवयव नसतो. अनेक सस्तन प्राण्यांमध्ये नागपुड्यांच्या भोवती उघडा, ओलसर असा भाग असतो. या भागाला नासा प्रदेश असं म्हणतात. या भागाच्या मध्यावर एक उभी खाच असून ती तोंडाला मिळालेली असते. नासा प्रदेश हा घ्राण संस्थेचा भाग आहे. ज्या सस्तन प्राण्यांमध्ये नासा प्रदेश असतो त्या प्राण्यांना गंधाचे ज्ञान चांगले असते. असे प्राणी नासा प्रदेशामार्फत वाऱ्याची दिशा ठरवू शकतात. त्यांच्या त्वचेत शीतग्राही म्हणजे कोल्ड रिसेप्टर अशा विशेष प्रकारच्या चेता असतात बरं का. बाष्पनशील पदार्थांच्या सान्निध्यात या शीतग्राही अधिक संवेदनशील होऊन कार्य करतात. बाष्पनशील पदार्थ हवेत मिसळतात आणि वाऱ्याच्या झोतानं नाकापर्यंत येतात. नासा प्रदेशाच्या कुठच्या भागातील शीतग्राही उद्दीपित झाले आहेत याच्यावरून त्या वासाची दिशा ओळखली जाते. कुत्र्याचं नाक चांगलंच संवेदनशील असतं. कुत्र्याच्या मेंदूतील गंधपाली ही मनुष्याच्या गंधपालीच्या तुलनेत 40 पट मोठी असते. शिवाय त्याच्या नाकातून वाहणाऱ्या नस्त्रावाद्वारे म्हणजे शरीरातून एक प्रकारचा द्राव बाहेर पडतो, स्त्राव बाहेर पडतो, तो कुत्रा आजूबाजूच्या हवेतील स्वाद आणि वास शोषून घेतो. परिणामी एखाद्या गुन्हेगाराने वापरलेल्या वस्तूचा जेथपर्यंत वास येत राहतो तेथपर्यंत कुत्रा गुन्हेगाराचा माग काढू शकतो. कुत्र्यांच्या काही जाती उदाहरणार्थ ब्लड हाऊंड या त्यांच्या गंध ओळखण्याच्या तीक्ष्ण क्षमतेसाठी निपजल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये परिस्थितीकीय सुस्थानानुसार म्हणजे इकॉलॉजिकल नीश त्यांच्या नासा प्रदेशात अनुकूलन घडून आलेलं असतं. उदाहरणार्थ जलचर सस्तन प्राण्यांमध्ये नागपुडीला जोडून असलेली पाली अशी विकसित झालेली असते, त्यामुळे पाण्यात शिरताना त्या प्राण्यांचे नाक बंद राहते. अन्नाच्या शोधामध्ये जे सस्तन प्राणी जमिनी धुंडाळत असतात ना आणि फिरत असतात ना, उदाहरणार्थ डुक्कर, त्यांच्या नासा प्रदेशाचे कठीण भागात रूपांतर झालेलं असतं. वॉलरसांमध्ये नासा प्रदेश दाट व अखूड खेसांनी संरक्षित असतो, त्यामुळे अन्नासाठी शेलफिश शोधताना त्याचं संरक्षण होतं. उंटाची अग्रनासाद्वारे मांसल झडपांनी मिटू शकतात. तापीर आणि हत्ती या प्राण्यांमध्ये नाक लांबट होऊन त्याचं सोंडेत रूपांतर झालेलं असतं. हत्तीची सोंड फारच लांब असून ती नाक आणि वरचा ओठ यापासून बनलेली असते. हत्तीची सोंड स्पर्शज्ञानाच्या इंद्रियाचे काम करते. अनेक प्राण्यांमध्ये नासा प्रदेशाचे स्वरूप आणि कारण यांच्याबाबत स्पष्ट माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. ही नोंद विजय लाळे यांनी लिहिली आहे.